बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकांनी स्वतःच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत, कुटुंब, ग्राम बाल संरक्षण समिती यांच्यासमोर आपल्या समस्या धीटपणे मांडाव्यात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.